विद्याधर अनास्कर. सहकारातून समृद्धी हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक ब्रीदवाक्य मानलं जातं. बँका, पतसंस्था, दूध व्यवस्थापन, रेशीम यासह विविध सहकार चळवळींमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली. या सहकारातील अनेक स्थित्यंतरे, कायदे आणि व्यवस्थापन यांचा अतिशय जवळून आणि बारकाईने अभ्यास करणारे व्यक्तिमत्व म्हणजे विद्याधर अनास्कर. त्यांनी राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी बिगर राजकीय बँकिंग तज्ज्ञ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्या माध्यमातून सहकारी चळवळीबाबत राज्याची ध्येयधोरणे आखण्यासाठी त्यांनी दिशा दिली आहे.